नमस्कार, मी रचना रवींद्र गवस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार, तसेच माजी मंत्री नवाबबाई मलिक, तसेच आपल्या स्थानिक आमदार सनाताई मलिक यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. वॉर्ड क्रमांक 143 मध्ये अशा अनेक समस्या आहेत, जसे की मार्केटच्या समस्या, शौचालयाच्या समस्या, स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीच्या समस्या, मैदानाच्या समस्या, प्रसूतीगृह, या अशा अनेक समस्या आहेत. या समस्या मी ठामपणे महानगरपालिकेमध्ये मांडून त्यांचं निराकरण करू शकते असा मला माझ्यावरती विश्वास आहे. हाच विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवून येत्या 15 तारखेला घड्याळासमोरचे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा, हीच मी तुमच्या समोर विनंती करते. हा विजय फक्त माझ्या एकटीचा नसून स्थानिक घराघरातल्या लोकांचा असेल. हा विजय आपल्या विकासाचा असेल.